श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. आजपासून श्री चांगदेव पासष्टी या 65 ओव्याच्या अनुपम ग्रंथाला आपण सुरुवात करतोय. माऊलींनी लावून ठेवलेले वाङ्मयाचे हे बगीचे एकाहून एक अद्भुत आहेत. ज्ञानेश्वरी रूपी कल्पतरूच्या बगीचाचं आणि त्या बगीचात वावरून त्या बगीचाचा पूर्ण आनंद आपण लुटला. त्यानंतर दुसरं उपवन म्हणजे हे चांगदेव पासष्टी, 65 ओव्या पण एकाहून एक सरस. आज माऊलीच्या चरणी शतशत वंदन करून आपण या ग्रंथाची सुरुवात करतोय. परत एकदा अत्यंत विनम्र भावनेने माऊलीच्या चरणी समरस होऊन समर्पित होऊन एक संकल्प करूया आणि माऊलीला एक कृपा प्रसाद मागूया. माऊली, आमचा हा संकल्प चांगदेव पासष्टी ग्रंथ समजण्याचा, आत्मसात करण्याचा हा सिद्धीस जाओ. या शुद्ध प्रार्थनेने आपण आज या चांगदेव पासष्टी ग्रंथाची सुरुवात करतोय. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. चांगदेव पासष्टी या फक्त 65 ओव्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र मंडळीला हे ठाऊक आहे की हा ग्रंथ किंवा या 65 ओव्या हे ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवाला लिहिलेलं एक समर्पक उत्तर आहे जे कोऱ्या पत्राला दिल्या गेलेलं आहे. चांगदेवांनी एक कोरं पत्र पाठवलं होतं. त्या कोऱ्या पत्राला काय उत्तर द्यावं, पहिलं तर त्या कोऱ्या पत्राचा अभिप्राय काय हे समजणे आणि अत्यंत विशुद्ध पद्धतीने आध्यात्मिक बोध स्पष्ट करता आत्मज्ञानयुक्त असं हे समर्पक उत्तर म्हणजे विश्वाचा उद्धार करण्यासाठी निर्माण केलेला हा एक ग्रंथच तयार झाला. 65 ओव्या पण या ओव्या सूत्ररूपाने केलेल्या आहेत. आता चांगदेव 65 आपण का घेतोय, तर चांगदेव 65 म्हणजे हे 65 सूत्र आहेत. जसं आपण गणितामध्ये आपल्याला सूत्र असतात, केमिस्ट्री या विषयामध्ये सूत्र असतात, नाही का? केमिस्ट्रीमध्ये समीकरण असतात, N2+3H2 दे रिएक्ट अँड प्रोड्यूस 2NH3, नाही का? दोन मॉलिक्युल नायट्रोजन, तीन मॉलिक्युल हायड्रोजन जेव्हा एकत्र येतात एक विशिष्ट दाब आणि विशिष्ट तापमान आणि एका कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ते दोन मॉलिक्युल्स अमोनिया तयार करतात. पण हे अत्यंत सूत्ररूपाने लिहिलं आहे. कसं लिहिलं आहे? N2+3H2=2NH3. आता हे जे सूत्र समीकरण आहे याला खूप विस्तार करता येतो. याच्यामध्ये प्रेशर आहे, याच्यामध्ये टेम्परेचर आहे, याच्यामध्ये कॅटलिस्ट आहे. किंवा बीजगणितात सूत्र असतात, अंकगणितात सूत्र असतात. साधं सूत्र, सरळ व्याज चक्रवाढ व्याज आपण शिकलोय ना, तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपण एक सूत्र वापरतो, एम बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर कंसाला घातांक टी, किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन द्विघाती समीकरण म्हणतात, ते सोडवत असताना जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो असेल तर एक्सची किंमत आपण काढतो मायनस बी प्लस मायनस अंडरूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. जास्त अवघड करत नाही, सोपं करून सांगतो की ही जी सूत्र आहे हे स्वयंप्रमाणित सूत्र असतात. म्हणजे हे सूत्र दिल्लीमध्ये एक उत्तर देईल, मुंबईत दुसरं उत्तर देतील, कलकत्त्यात तिसरं उत्तर देतील असं नाही. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज तुम्ही ठेवाल ते दिल्लीत लंडनमध्ये न्यूयॉर्कमध्ये कुठेही नेलं तरी तेच उत्तर येणार. तर मग याला काय म्हणतात, याला सूत्र म्हणतात, कारण हे सारयुक्त आहे आणि सार्वभौम आहे, कुठेही नेलं तरी हे सार्वत्रिक आहे. असा हा ग्रंथ, अशा या 65 ओव्या आहेत, हे 65 सूत्र आहेत, 65 प्रकारच्या या किल्ले आहेत बरं का, या जीवनाचे आध्यात्मिक जीवनाचे वेगवेगळे दारं उघडणाऱ्या या 65 किल्ले आहेत. कोणत्या दाराला कोणती किल्ली लागणार हे गुरुकृपेने ठरणार, आणि गुरुकृपेच्या माध्यमातून आपल्याला जाणून येणार की या सूत्रांचा काय अर्थ आहे. तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हा चांगदेव 65 या नावाचा हे पत्रोत्तर त्या चांगदेवाच्या कोऱ्या पत्राला दिलेलं 65 ओव्यांचं समर्पक असं उत्तर आहे. याला खऱ्या अर्थाने ग्रंथ म्हणता येईल का, कारण 65 ओव्या आहेत. हरिपाठामध्ये तरी 28 अभंग आहेत आणि ते अभंग आहेत, पण ह्या तर ओव्याच आहेत नुसत्या 65. आणि याला ग्रंथ म्हणू नये तर मग काय म्हणावं, कारण या 65 ओव्या विश्वाचा उद्धार करण्यासाठी सफिशियंट आहेत. भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा एक भाष्य ग्रंथ आहे, हा दुय्यम प्रतीचा ग्रंथ आहे, कारण ओरिजिनल ही गीता आहे, त्या गीतेंच्या श्लोकांचं भावपूर्ण निरूपण म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि म्हणून त्याला भाष्य ग्रंथ म्हणतात. माऊलीचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव किंवा अनुभवामृत हा अनुभव ग्रंथ आहे, कारण हा त्यांच्या अनुभवातून आलेला आहे, आणि याला वार्तिक ग्रंथ पण म्हणतात, याला वार्तिक ग्रंथसुद्धा म्हणतात अशा ग्रंथांना मराठी साहित्यामध्ये. आणि वार्तिक कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर ती नंतर भरून काढता येते, किंवा आता व्हॉट्सॲपमध्ये आपण एडिट हा आपण ऑप्शन वापरतो, काही आपल्यातून चूक झाली म्हणजे त्याला एडिट करतो, तर तसा अनुभवामृत हा किंवा अमृतानुभव हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. हे माऊलीचं शुद्ध नाथ संप्रदायातून आलेलं शुद्ध शुद्ध अमृत आहे. पण चांगदेव 65 जसं मी सांगितलं हे सगळे सूत्र आहेत, म्हणून याला सूत्रग्रंथ म्हणतात. तर सूत्राची व्याख्या जी निरनिराळ्या ठिकाणी दिली जाते आणि आपण जशी व्याख्या समजतो, सूत्र म्हणजे ते युनिव्हर्सल असतं, त्याच्या व्हॅल्यूज किंवा त्याचं सॉल्युशन कुठेही बदलत नाही. टाईम स्केलवर स्पेशल स्केल म्हणजे टेम्पोरल स्केल आणि स्पेशल स्केल दोन प्रकारचे स्केल असतात, कालगणनेनुसार आणि देशगणनेनुसार. कोणत्याही गणनेनुसार जर पाहिलं तरी ते अनचेंज्ड असते, इनव्हॅरिएबल असतं, स्टॅटिक असतं, ते डायनॅमिक नसतं. पण पद्मपुराण जे आपलं एक पद्मपुराण म्हणून पुराण झालेलं आहे त्याच्यामध्ये एक व्याख्या केलेली आहे, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तो भसंवत्यश्च सूत्रम सूत्रविदो विदुः. ते कमीत कमी शब्दांमध्ये मांडलं जातं, अल्पाक्षरम असंदिग्धम ज्याच्याबद्दल कुठेच संदेह नाही त्याच्यामध्ये संदिग्धपणा नाहीच आहे, क्लॅरिटी आहे, इतकं क्लिअर असतं, स्पष्ट असतं. सूत्रम सूत्रविदो, सारयुक्त संक्षिप्त, पूर्वपार आणि ठीकठाक परीक्षा करून लिहिलेलं असतो बसन पद्यश्च. परीक्षा करून ते प्रूफ करण्यात आलं, जसे ड्रग्स किंवा मेडिसिन्स अनेक लोकांवर ते प्रूव्ह करतात, होमिओपॅथीचे मेडिसिन्स अनेक लोकांवरती ते सिद्ध करतात आणि नंतर मग त्याला मेडिसिन म्हणून नाव देतात. तसंच ॲलोपॅथीमध्ये पण सुद्धा आहे. वॅक्सिन्स ज्या आपण कोरोनाच्या वेळी घेतल्या, त्या लाखो लोकांवरती टेस्ट करण्यात आल्या. पहिल्यांदा शेकडो, मग हजारो, मग लाखो लोकांवरती टेस्ट करण्यात आल्यानंतर करोडो लोकांना वॅक्सिन लावण्यात आलं. म्हणजे पहिल्यांदा त्याला सिद्ध केलं असे हे सिद्ध सूत्र आहेत. आणि म्हणून अशा सूत्रांना कोणीही काटछाट करू शकत नाही. N2+3H2=2NH3 याच्यामध्ये एक मॉलिक्यूल इकडचा तिकडे केला तर सूत्र बदलतं, नाही का? त्या सूत्राची संकल्पना, त्या सूत्राचा इम्पॅक्ट, त्या सूत्राचं अभिनवत्व पूर्णपणे बदलतं. म्हणून त्यात काटछाट होऊ शकत नाही, कमी जास्त करता येत नाही आणि हे सूत्र निर्दोष असतात. म्हणून हा 65 श्लोकांचा उपदेश हा निर्दोष असल्यामुळे चांगदेव 65 हा वेगळा ग्रंथ तयार झाला. यातील ओव्या या सूत्राच्या व्याख्येमध्ये तंतोतंत बसतात, म्हणून याला सूत्रग्रंथ म्हणतात. आता हे सारभूत असल्याने त्याला विस्तार नसतो. विस्तार करण्याचा प्रयत्न केला तर मग ते वायफळ बडबड होते. त्याचा विस्तार करता येत नाही पण त्याला अनुभवता येतं, बरं का? आणि प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा वेगळा असू शकतो. आणि विस्तार नसला की थोड्या शब्दामध्ये ते पूर्णार्थ प्रतिपादक असते, त्यामुळे सामान्य वाचकाला थोडंसं समजायला अवघड जातं. म्हणून खूप प्रचलित नसतात असे ग्रंथ. आणि म्हणूनच माऊलीच्या प्रेरणेने, माऊलीच्या कृपेने आपण हे धारस्त्र्याचे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या सर्वांच्या सहयोगाने, माऊलीच्या आशीर्वादाने, परमात्म्याच्या प्रेरणेने आपण हे अवघड काम करण्याचा प्रयत्न करू. त्यात तुम्हा सर्वांचे सहकार्य अगत्याचे आहे. माऊलींनी या 65 ओव्यांमध्ये अनेक ग्रंथांचा उपयोगसुद्धा केला आहे, सार घेतलेला आहे. म्हणून या ग्रंथाचं विश्लेषण करताना, विवेचन करताना, स्पष्टीकरण देताना अनेक ठिकाणची उदाहरणं घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. तथापि माऊलीच्या कृपेनेच त्याचा अर्थ उलगडल्या जाऊ शकेल. चांगदेवाला गुरु मुक्ताईची कृपा प्राप्त झाल्यानंतर त्या ओव्या समजू लागल्यात. कारण चांगदेव योगी तर होताच, 1400 वर्ष जिवंत होता, एवढं मोठं आयुष्य त्यांचं होतं आणि योग साधनेत तपस्वी होते. म्हणून अहंकार पण होता. कारण जेव्हा सत्वगुण खूप वाढतो, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण शिकलो आहे, सत्वगुण वाढला तर मी सुखी आणि मी ज्ञानी हे दोन प्रकारचे बंध आपल्याला बांधतात. तर अहंकाराच्या बंधांनी तो बांधलेला होता. म्हणून त्यांनी पहिल्यांदा पत्र पाठवलं होतं. जेव्हा माहिती पडलं की हा एक बालयोगी आहे ज्ञानेश्वर, तर ज्ञानेश्वराचं बालयोगित्व आणि त्याची कीर्ती त्याच्यापर्यंत गेल्यानंतर चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवलं. पत्रात काय लिहू? त्याला चिरंजीव लिहू की तीर्थरूप लिहू की तीर्थस्वरूप लिहू? काही कळेना. कारण योग सामर्थ्य खूप जास्त आहे म्हणून तीर्थस्वरूप लिहावं, पण वयाने खूप लहान आहे म्हणून चिरंजीव लिहावं, काय करावं? असं द्वंद्व निर्माण झालं आणि त्यांनी कोरंच पत्र पाठवलं. तर त्या कोऱ्या पत्राचं उत्तर माऊलींनी या 65 ओव्यांमध्ये त्यांना पाठवलं. आणि ते पाठवल्यानंतर त्यांना ते कळालं नाही या 65 ओव्यांमध्ये, कारण ह्या सूत्ररूपाने लिहिलेल्या होत्या. त्याचा अर्थ काय आहे त्याला समजलं नाही. म्हणून तो लावाजावा घेऊन, चांगदेव महाराज यांची योग्यता फार थोर होती, तर ते संपूर्ण आपले शिष्य मंडळी लावाजामा घेऊन वाघावर बसून कोबरा, काळा सर्प, नाग हातामध्ये चाबकासारखा वापरत ते आले होते यांना भेटायला. आणि मग ते भिंतीची कहाणी तुम्हाला माहिती आहे. चार भावंडांनी भिंत चालवली आणि नंतर चांगदेव मुक्ताईला शरण आले. मुक्ताईने चांगदेवांच्या डोक्यावर, 8 वर्षाची मुक्ताई बरं का, 8 वर्षाची योगिनी, 8 वर्षाची कुंडलिनी, पण ती कुंडलिनी स्वरूपा जसा तिने हात ठेवला चांगदेवाला या 65 ओव्यांचा अर्थ कळू लागला. म्हणून गुरुकृपेमुळे त्यांना हे प्राप्त झालं. मागे एकनाथी भागवत वाचताना गुरुकृपेची गोष्ट आली होती आणि त्यात परमात्म्याने उद्धवाला सांगताना एकनाथी भागवतामध्ये आपण वाचलंय, कोटी कोटी साधने करिता गुरुकृपे वीण सर्वथा, हे नये कोणाचे हाता जाण तत्वता उद्धवा. कितीही कोटी कोटी साधने केली आणि गुरुकृपा नसेल तर त्या साधनांचा काही उपयोग नाही. म्हणून उद्धवा हे जाणून घे की साधक हा गुरु शिष्य परंपरेतून गुरुची कृपा प्राप्त करूनच, गुरुच्या कृपेचा आश्रय घेऊनच पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून त्या छोट्याशा मुक्ताई माऊलीच्या कृपेमुळे, तिचा आश्रय घेऊन चांगदेव 65 ही चांगदेवाला समजली. आणि म्हणून आपणही गुरुकृपेतच हे समजून घेऊ शकतो आणि जे हे समजून घेऊ शकतात त्यांनाच ज्ञानी होता येईल किंवा ज्ञान मार्गावर जाता येईल. चांगदेव महाराजांसारख्या अधिकारी शिष्याला ज्ञानेश्वर माऊलींनी हे पत्र लिहिले. इतर जगामधील जी पत्रे असतात ते शिळी होतात बरं का. आपण आपल्या लहानपणीची पत्र आईवडिलांनी लिहिले किंवा भाऊ बंधूंनी लिहिलेली पत्र आपण जपली आहे का आतापर्यंत, तर शिळी झाली, केव्हाच फाटली, केव्हाच ते फेकण्यात पण आलीत. पण हे पत्र 750-800 वर्ष जुनं आहे बरं का, तरीही चिरतरुण आहे, आजही प्रासंगिक आहे, हे नित्य नूतन आहे. आणि आजही हे पत्र वाचल्यानंतर जो आत्मज्ञानाचा मार्ग शोधतात त्यांना चांगदेव महाराजाप्रमाणेच तो आत्मज्ञानाचा मार्ग दिसू लागतो. आणि कुठलाही निष्ठावंत साधक, निष्ठावंत भाविक या पत्राच्या माध्यमातून केलेला उपदेश व्यवस्थित समजून घेईल तर त्याला ही चांगदेव 65 म्हणजे एक नवीन आध्यात्मिक जीवन मिळाल्याचा दुर्लभ अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माऊलीच्या कृपेने माऊलीचं हे अक्षय वाङ्मय अमृत, ज्याचा कधी क्षय होऊ शकत नाही, अक्षर वाङ्मय जरी असलं तरी हे खऱ्या दृष्टीने अक्षय वाङ्मय आहे, हे अभंग आहेत, याचा कधी भंग होऊ शकत नाही, याचा कधी क्षय होऊ शकत नाही. असं हे नित्य नूतन, जशी गीता ही नित्य नूतन असते तसं हे नित्य नूतन आहे. आजही तितकंच प्रासंगिक, आजही तितकंच व्यावहारिक आणि आजही अतुलनीय असं हे युनिक लिटरेचर आहे. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने हे अमृत आपल्याला लाभत आहे. आणि महाराष्ट्र शासनाची ही जी एक फार चांगली भेट महाराष्ट्राला मिळालेली आहे, कारण महाराष्ट्र शासनाने हा चांगदेव 65 नावाचा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यामार्फत हा निर्माण केला आहे. आणि हा ग्रंथ व्यवस्थित निर्माण करण्यामध्ये स्वामी नित्य बोधानंद तीर्थ हे जे एक स्वामीजी आहे त्यांनी याचं फार सुंदर सरळ सोपं विवेचन केलेलं आहे. आणि त्यांना शिवम तीर्थ नावाचे जे फार सुप्रसिद्ध योगीराज त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि म्हणून ही चांगदेव 65 या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपण आता पुढील 60 ते 70 दिवस मला वाटतं, कारण 65 तर ओव्याच आहेत, त्याचं बऱ्याच ठिकाणी एका दिवसाला एक ओवी आपण घेऊ, पण कदाचित कुठल्या कुठल्या दिवशी एका ओवीला आपल्याला 2 दिवस किंवा एखाद्या वेळी 3 दिवससुद्धा लागू शकतात, मलाही माहीत नाही. तर आता हे 70 दिवस 75 दिवस किती दिवस चालेल, पण नक्कीच 2.5 महिने जवळपास हा ग्रंथ आपल्याला पुरणार आहे, त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतं. आणि ते आपण आनंदयुक्त अंतकरणाने आता येत्या काही दिवस काही महिन्यांमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता जसं सुचवतात श्रोते मंडळी भाविक मंडळी जसं सुचवतात त्याप्रमाणे आणि माऊलीची प्रेरणा जशी जशी होते त्याप्रमाणे आपण पुढे जातो. ज्ञानेश्वरी संपल्यानंतर काय करावं हा विचार होता, पण अनेक सजेशन्स आलेत आणि सर्व सजेशन्समध्ये सर्वात जास्त सजेशन्स होते की ज्ञानेश्वर माऊलींचं जे लिटरेचर आहे जे साहित्य आहे तेच आधी पुढे घेऊन जाऊया. तर मग चांगदेवपाषष्ठी आहे, मग अमृतानुभव आहे आणि नंतर हरिपाठ जी 28 अभंग आहेत. हरिपाठाचे घरोघरी होतात, पण बहुतेक लोक तो हरिपाठ म्हणजे काय, त्या शब्दांचा अर्थ काय, त्याचा व्यावहारिक जगताशी काय संबंध, नुसतं टाळ ठोकून मृदंग वाजवून वीणा वाजवून पेटी वाजवून होत नाही, तर ते संपूर्ण कसा आत्मसात करावं या सर्व गोष्टीपाठी आपण जाऊया. काही लोकांचं मत परत एकदा एकनाथी भागवतात, कारण फार गोड ग्रंथ आहे, हा ग्रुप उशिरा फॉर्म झाल्यामुळे 6व्या अध्यायानंतर पुढेच ऐकायला मिळालं लोकांना, सुरुवातीपासून मिळालं नाही, म्हणून परत अगदी एकदा एकनाथी भागवत परत एकदा घेण्यात यावा असाही काही लोकांचा आग्रह आहे. पण हे सगळे आग्रह आम्ही नोंद घेतलेली आहे आणि परमात्म्याच्या कृपेने जसं जसं परमात्मा करवून घेईल त्याप्रमाणे आपण पुढे पुढे करत जाऊ. आज आपण इथे विश्रांती घेऊ आणि चांगदेव 65 उद्या थोडं माऊली ज्ञानेश्वरांचं चरित्र घेऊ, त्यानंतर पुढल्या दिवशी थोडं चांगदेवांचं चरित्र घेऊ आणि मग या अप्रतिम अशा सूत्रग्रंथाला आपण माऊली ज्ञानेश्वरच्या कृपेने सुरुवात करू. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.